नमस्कार, मी दीपक वेलणकर। ऐकूया काही ठळक घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे लवकरच सुरू केली जाईल अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता। राज्यातल्या सर्व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा नेमका किती आहे याची माहिती घेण्यासाठी 3 आमदारांची समिती नेमण्याचे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले। पुढच्या 15 दिवसात त्याचा अहवाल सादर करण्यात यावा असंही त्यांनी सांगितलं। उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आज विधान परिषदेत आवाजी मतदानानं मंजूर झाला। यावर बोलू देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली, सभापतींनी ती फेटाळून लावली। विरोधी पक्षांनी आपली मागणी लावून धरल्यानं सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं, त्यामुळे सभापतींनी कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केलं। नागपूर हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या 51 जणांना पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं सर्व आरोपींना येत्या 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले। या प्रकरणी मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फईम शमीम खान याला पोलिसांनी आज अटक केली, तो या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप त्याच्यावर आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 148 अंकांची वाढ झाली आणि तो 75,449 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 73 अंकांची वाढ होऊन 22,908 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। संध्याकाळी 7 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र। नमस्कार।